भाग 40 साक्षी होणे। मत्तय याचा 28 अध्याय 18 ते 20 वचन, प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय 18 वचन। येशूने चेलेला आखा, तुम्ही लोकाला जाईन आखा, जो कोणी विश्वास त्यावर ठेवेल ते पाप मरण नरकापासून वाचविले जातील। जर तुम्ही खरा विश्वासू आहात तर तुम्ही चांगली सुवार्ता आखुला सुरुवात करा। पवित्र आत्मा आम्हाला येशूसाठी चांगला जीवन जगूला सामर्थ्य पुरवेल। अनेक लोक अशा प्रकारे प्रभू येशूकडे येतील आणि तारणाऱ्या विषयमा सत्यता जाणील येतील।